स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुणं विनायकमहं चिंतामणि विघ्नेश्वरं ओधरं ग्रामे राजन संस्थितं गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल गोत्रे भिन्न परस्पराहुनितशी भिन्न चांची कुळे जीवे एकची होती ती वरवधू आजन्म चांचा मुळे ते ये ईश कृपे घडून सदनी मांगल्य वैवाहिक दाम्पत्य चिरनित्य शंकर कृपे कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल लाभो संतति संपदा बहु सत्यवान जणुकी नारायणा लक्ष्मी गाली रुक्मिणी मालिका सुकरे तो आनंद बंसी धरा तैसी शोभे सरस्वती गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभमंगलं तेजा पुन आदिदेवतो गणपति या मंडपी बैसला पूजा मान्य करा प्रसन्न वदने स्वीकारावी वंदना आता एकच मागणे वधुवरा कुरियात सदा मंगलम शुभमंगल
सावधान
आली लग्न घटी समीप नवरा मधुपर कपूजन करा अंत पटाते धरा दृष्टा दृष्ट वधुवरा न करिता दोघे करावी उभी वाजंते बहुगल बला मंगलम शुभमंगल
सावधान
शुभमंगल
सावधान
यन्मंगलम महेन्द्रस्य प्राप्ते देव समागमे ऋषिभिः स्तूयमानस्य तत्ते भवतु मंगलम तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेन्द्रियोगं स्मरामि सुमुहूर्त
सावधान
सुमुहूर्त
सावधान
सुमुहूर्त
सावधान।